आकाशवाणी मुंबई। नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उपहारगृह हॉटेलांना सोमवारपासून अतिरिक्त एलपीजी द्यायला केंद्र सरकारची परवानगी, मात्र पाईप गॅस जोडणीसाठी नोंदणी आवश्यक। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इराणचे अध्यक्ष मसूद पेजेक्शियन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा। इराणचे हल्ले कमी करण्याचा अमेरिकेचा विचार, इस्रायलचा मात्र विरोध। हल्ले थांबवण्याचं जगभरातल्या 22 देशांचं इराणला आवाहन। आणि दक्षिण कोरियात वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू। सोमवारपासून व्यावसायिक ग्राहकांसाठी आणखी 20% एलपीजी द्यायची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे। त्यामुळे राज्यांना त्यांच्या मासिक सरासरीच्या 49% एलपीजी सोमवारपासून मिळेल। खासगी उपहारगृह, ढाबे, हॉटेल, कंपन्यांमधली उपहारगृह, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवली जाणारी भोजनगृह, अन्न प्रक्रिया आणि डेअरी उद्योगाला हा व्यावसायिक एलपीजी देताना प्राधान्य दिलं जाणार आहे। याशिवाय 5 किलोचे सिलेंडर घेणाऱ्यांनाही प्राधान्य द्यायचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम सचिवांना सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत। या सर्वांना या एलपीजी पुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडे नोंदणी करावी लागेल, तसंच पाईप गॅसची जोडणी घेण्यासाठी संबंधित कंपनीकडे अर्ज देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, तरच त्यांना हा अतिरिक्त पुरवठ्यातला एलपीजी मिळेल। देशभरात आज पारंपरिक उत्साहात रमजान ईदचा सण साजरा करण्यात आला। मुस्लिम नागरिकांनी आज ठिकठिकाणी सामूहिक नमाज अदा केली आणि एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन ईदच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत। हा सण आत्मसंयम, वंचितांबद्दल करुणा बाळगण्याची तसंच दानधर्म करण्याची शिकवण देतो, असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाल्या। सर्वांच्या हृदयात आशा, सौहार्द आणि करुणा रुजावी याची प्रार्थना उपराष्ट्रपतींनी केली। तर या मंगलप्रसंगी सर्वांना आनंद, सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी कामना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। पारशी बांधवांनीही आज नवरोज परंपरागत पद्धतीनं साजरा केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष डॉ मसूद पेजेश्कियान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि त्यांना ईद तसंच नवरोजच्या शुभेच्छा दिल्या। पश्चिम आशियातल्या विविध ठिकाणांवर सुरू असलेल्या हल्ल्यांचा यावेळी निषेध करण्यात आला, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। इराणमधल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी इराणच्या अध्यक्षांचे आभार मानले आणि जहाजांची वाहतूक सुरक्षितरित्या होईल याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा पेजेश्कियान यांना केलं। मध्य पूर्वेतल्या लष्करी कारवाया थांबवण्याच्या दिशेनं विचार करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं। त्यानंतर काही तासातच इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इराणवरचे हल्ले वाढवण्याचा इशारा दिला। त्याचवेळी आखाती देशांसह जगभरातल्या 22 देशांनी इराणनं हल्ले थांबवावेत आणि होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करावी असं आवाहन केलं आहे। दुसरीकडे इराणला केवळ युद्धविराम नाही तर पूर्णतः आणि कायमस्वरूपी युद्धविराम हवा असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
इस्रायल आणि अमेरिकेकडून होत असलेल्या हल्ल्यात इराणच्या नातान्स अणुसंवर्धन प्रकल्पावर हल्ला झाला असल्याचं वृत्त इराणमधल्या वृत्तसंस्थेनं दिलंय। मात्र या हल्ल्यात कोणतीही किरणोत्सर्ग गळती झालेली नसल्याचंही या वृत्तात म्हटलंय। हा प्रकल्प इराणचं मुख्य युरेनियम संवर्धन केंद्र असून युद्धाच्या पहिल्या आठवड्यात देखील या प्रकल्पाला लक्ष्य केलं गेलं होतं। अमेरिकेनं मध्यपूर्व आशिया क्षेत्रात सुमारे 2500 सैनिकांसह 3 अतिरिक्त लढाऊ जहाजं पाठवल्याचं वृत्त आहे। इराणनं हिंद महासागरातल्या दिएगो गार्सिया बेटावरच्या ब्रिटन आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला। हा तळ इराणपासून सुमारे 4000 किलोमीटर अंतरावर आहे। हा हल्ला बेजबाबदार असल्याची प्रतिक्रिया ब्रिटननं दिली आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यात ब्रिटननं थेट सहभाग घेतलेला नाही, मात्र अलीकडेच ब्रिटननं अमेरिकन बॉम्बर विमानांना ब्रिटिश तळांचा वापर करण्याची परवानगी दिली होती, मात्र हा हल्ला त्यापूर्वीच झाल्याचं म्हटलं जात आहे। संयुक्त अरब अमिराती, बहरीन, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियासह इतर काही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून व्यापारी व्यापारी जहाजांवरचे तसेच मध्य आशिया क्षेत्रातल्या तेल आणि वायू प्रकल्पांवर इराणनं केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला. इराणच्या या कारवाईचे परिणाम जगभरातल्या सर्वच देशांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या देशांना सोसावे लागणार असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. या युद्धात आतापर्यंत इराणमध्ये 1300 जास्त जणांचा मृत्यू झालाय. इस्रायलमध्ये 15 जण मारले गेलेत, तर वेस्ट बँक क्षेत्रातही 4 जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेचे 13 सैनिक यात मारले गेले आहेत. इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1000 जास्त नागरिक मारले गेल्याचं, तसंच 10,000 जास्त लोक विस्थापित झाल्याचं लेबनॉन सरकारनं म्हटलंय. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोस्तबा खामेनी यांनी इराणी दूरचित्रवाणीवरून नवरोज निमित्ताचा संदेश प्रसारित केला. या संदेशातून त्यांनी या युद्धात इराणी जनतेनं दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगाशी स्पर्धा करण्यासाठी विद्यापीठांमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. मुंबईत लोकभवन इथं रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात आज ते बोलत होते. हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल यांची सांगड घालणाऱ्यांना भविष्यात स्थान असेल असं त्यांनी अधोरेखित केलं. कुशल मनुष्यबळ निर्माण करून भारत स्वतःला जगाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींनी वेगवेगळ्या विभागात प्रथम आलेल्या 6 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान केली, तसंच राज्यातल्या युवांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या 3 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा गौरव केला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. सकाळी उपराष्ट्रपतींनी नागपूरमध्ये भारतीय युवा संसदेच्या 29 राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित केलं. जग सध्या युद्धाच्या छायेत असून त्यावर केवळ संवादाच्या मार्गानेच तोडगा निघू शकतो असं ते यावेळी म्हणाले. उद्या ते पुण्याच्या उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. देशाच्या विकासासाठी अर्थकारण आणि पर्यावरण या दोन्ही घटनांमध्ये समतोल साधायला हवा आणि यासाठी विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन गरजेचा आहे असं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले. ते आज आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त देहरादून इथं आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.
विकसित भारत केवल इकोनॉमिकली मजबूत भारत नहीं होना चाहिए, इकोलॉजिकली सस्टेन करने का मंत्र देने वाला भारत भी होना चाहिए. इकोनॉमी और इकोलॉजी में एक बैलेंस एटीट्यूड हमको लेना चाहिए. उसके लिए साइंस बेस्ड जो भी हमारी अप्रोच है, टेक्नोलॉजी बेस्ड जो हमारे इंटरवेंशन हैं और कार्बन न्यूट्रल ये हमारा इंडस्ट्रियल ग्रोथ है. इन विषयों को अगर हम आगे बढ़ाएंगे तभी हम ग्रीन GDP को आगे बढ़ाएंगे.
निसर्गाच्या संवर्धनासाठी भारताची बांधिलकी आणि जबाबदारी याचं महत्व त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. भाजपनं आज केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनंच 11 उमेदवारांची तिसरी यादी तर पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. आसाममधल्या 2 जागांसाठीही भाजपनं आज उमेदवार जाहीर केले. मालदीवच्या फेलिधू बेटाजवळ एक स्पीडबोट उलटून झालेल्या अपघातात रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया किरकोळ जखमी झाले. अन्य 2 भारतीय बेपत्ता आहेत. दक्षिण कोरियातल्या देजॉन शहरात काल लागलेल्या आगीतील मृतांची संख्या 14 झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या एका वाहनाचे सुटे भाग बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या या आगीत 59 जण जखमी झाले आहेत. आग लागली तेव्हा 170 कामगार आत होते. राष्ट्रपती ली म्युंग यांनी आज घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याची पाहणी केली. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच व्हिडिओ रिव्ह्यू अर्थात चित्रफितींच्या आधारे पडताळणी करण्याचं तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. ऑल इंग्लंड क्लबने ही घोषणा केली. क्लबच्या सेंटर कोर्ट क्रमांक 1 या मुख्य कोर्टसह कोर्ट क्रमांक 2, 3, 12 आणि 18 या इतर 4 प्रमुख कोर्टवर हे तंत्रज्ञान उपलब्ध असेल अशी माहितीही ऑल इंग्लंड क्लबने दिली आहे. नाशिक पोलिसांनी आज अशोक खरात यांची कसून चौकशी केली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख सार्वजनिक होईल अशा प्रकारे वार्तांकन करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल अशी सूचनाही विशेष तपास पथकानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपहारगृह हॉटेलांना सोमवारपासून अतिरिक्त LPG द्यायला केंद्र सरकारची परवानगी, मात्र पाईप गॅस जोडणीसाठी नोंदणी आवश्यक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इराणचे अध्यक्ष मसूद पेजेक्शियान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा. इराणचे हल्ले कमी करण्याचा अमेरिकेचा विचार, इस्रायलचा मात्र विरोध, हल्ले थांबवण्याचं जगभरातल्या 22 देशांचं इराणला आवाहन आणि दक्षिण कोरियात वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।